दशक 15 समास पहिला चातुर्य लक्षण श्रीराम अस्ति माशांची शरीरे त्यात राही जे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होई जे श्रीराम घनवट पोचट स्वभावे विवरो न जाणिजे जीवे व्हावे न व्हावे आवघे जीव जाणे श्रीराम येकी माग मागो घेणे येका न मागताच देणे प्रचितीने सुलक्षणे ओळखावी श्रीराम जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यात मिसळावा राह राहो शोध घ्यावा परातरांचा श्रीराम जानवे हेवडकारे झाले ढिलेपणे हेवड आले नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे श्रीराम तैसेची हे मनासुमन विवेके जावे मिळोन दिलेपणे अनुमान होत आहे श्रीराम अनुमाने अनुमान वाढतो भिडेने कार्यभाग नासतो या कारणे प्रत्यये तो आधी पाहावा श्रीराम दुसऱ्याचे जीवीचे कळेना परांतर ते जाणवेना वश्य होती लोकनाना कोण्या प्रकारे श्रीराम आकल सांडून परती लोकवश्य करण करीती अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई श्रीराम जगदीशा आहे जगदांतरी चेटके करावी कोणावरी जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ श्रीराम श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ कृत्रिम करी तो कनिष्ठ कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले श्रीराम राजे जाती राजपंथे चोर जाती चोरपंथे वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे श्रीराम मूर्खास वाटे मी शहाणा परी तो वेडा दैन्यवाणा नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे श्रीराम जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरची जाला अरत्री परत्री तयाला काय उणे श्रीराम बुद्धी देणे भगवंताचे बुद्धिवीण माणुसकाचे राज्य सांडून फुकाचे भीक मागे श्रीराम जे जे जेथे निर्माण झाले ते तयास मानले अभिमान देऊन गोविले ठाई ठाई श्रीराम अवघेच म्हणती आम्ही थोर अवघेची म्हणती आम्ही सुंदर अवघेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळी श्रीराम ऐसार विचार आणिता मना कोणीच लहान म्हणवीना जाणते आणती अनुमाना सकळ काही श्रीराम आपुल्याला साभिमाने लोक चालिले अनुमाने परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे श्रीराम लटिक्याचा साभिमान घेणे सत्य अवघेत सोडणे मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी श्रीराम सत्याचा जो साभिमान तो जाणावा निराभिमान न्याये अन्याये समान कदापि नव्हे श्रीराम न्याये म्हणजे तो शाश्वत अन्याये म्हणजे जो अशाश्वत बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा श्रीराम एक उघड भाग्य भोगिती एक तस्कर पळोन जाती एकांची प्रकट महंती एकांची कानकोंडी श्रीराम आचार विचारे विण जे जे करणे तो सीण धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे श्रीराम उदंड बाजारी मिळाले परी ते धूर्तेची आळिले धूर्तापाशी काही न चले बाजार्यांचे श्रीराम या कारणे मुख्य मुख्य तयासी करावे सख्य येणे करिता असंख्य बाजारी मिळती श्रीराम धूर्तासी धूर्तची आवडे धूर्त धूर्तीच पवाडे उगेची हिंडती वेडे कार्ये विण श्रीराम धूर्तासी धूर्तपण कळले तेणे मनास मन मिळाले परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्वे श्रीराम समर्थाचे राखता मन तेथे येती उदंड जन जनाने सज्जन आर्जव करीती श्रीराम, ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, नीती न्याये वाट रोधावी पाषांडाची श्रीराम, वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सकट लोकांच्या जिव्हाळा मोडू नये श्रीराम, निस्पृह आणि नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, प्रकट दानता सज्जन दुर्लभ जगी श्रीराम, नाना जिनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे, चंचळपणे तदनंतरे सकाळठाई श्रीराम, येके ठाई बैसो न राहिला तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे जाला त्याला भेटी द्यावी श्रीराम, भेट भेटो उरी राखणे हे चातुर्याची लक्षणे, मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पाव श्रीराम, इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास पहिला, श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक 15 समास दुसरा निस्पृह व्याप। श्रीराम पृथ्वीमध्ये मानवी शरीरे, उदंड दाटली लहान थोरे, पालटती मनोविकारे क्षणक्षणा श्रीराम, जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती, सारिख्या नसती आदियंती, नेमची नाही पाहावे किती काये म्हणोनी श्रीराम, कित्येक म्लेंश होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले, देशभाषाने रुदिले किती एक श्रीराम, मराठ देश थोडा उरला, राजकारणे लोक रुधिला, अवकाश नाही जेवायाला उदंड कामे श्रीराम, कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले, तेणे गुणे उन्मत्त झाले, रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा श्रीराम, उदिम्यास व्यासंग लागला, अवकाश नाही सा झाला, अवघा पोटधंदाच लागला निरंतर श्रीराम, षडदर्शने नानामते पाषांडे वाढली बहुते, पृथ्वीमध्ये जेथ तेथे उपदेश तिसिती श्रीराम, स्मार्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली आघवी, ऐसी पाहाता गथा गोवी उदंड झाली श्रीराम, कित्येक कामने ते भक्त ठाई ठाई जाले असक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण श्रीराम, त्या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला, त्यास देखो सकेनासा झाला वैदिक लोक श्रीराम, त्याही मध्ये हरिकीर्तन तेथे ओढले कित्येक जन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे श्रीराम, या कारणे ज्ञान दुर्लभ पुण्ये घडे अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सुकळ काही श्रीराम, विचार कळला सांगता नये उदंड येती अंतराये, उपाये योजिता अपाये आडवे येती श्रीराम, त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ नेदीक्षण, धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने श्रीराम, नाना जिनस उदंड पाठ वदो लागला घडघडाट, अव्हाटच केली वाट सामर्थ्य बळे श्रीराम, प्रबोध शक्तीची अनंत द्वारे जाणे सकळांची अंतरे, निरूपणे तदनंतरे चटक लागे श्रीराम, मते मतांतरे सगट प्रत्यये बोलोन करी सपाट, दंडक सांडून नीट वेधी जना श्रीराम, नेमके भेदके वचने अखंड प्राहे प्रसंगमाने, उदास वृत्तीच्या गुमाने उठोन जातो श्रीराम, प्रत्यये बोलोन उठोन गेला चटक लागली लोकाला, नाना मार्ग सांडून त्याला शरण येती श्रीराम, परी तो कोठे आडळेना कोणे स्थळी सापडेना, वेश पाहाता हीन दीना सारिखा दिसे श्रीराम। उदंड करी गुप्त रूपे भिकार्या सारिखा स्वरूपे तेथे येश कीर्ती प्रतापे सीमा सांडिले श्रीराम। ठाई ठाई भजन लावी आपण तेथून चुकावी मच्छरमतांची गोवी लागोच नेदी श्रीराम। खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच न पाहे सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ श्रीराम। अवघड स्थळी कठीण लोक तेथे राहणे नेमक सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती श्रीराम। तेथे कोणाचे चालेना अनुमात्र अनुमानेना कट्ट घालून राजकारणा लोक लावी श्रीराम। लोकी लोक वाढविले तेने अमर्याद झाले भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे श्रीराम। ठाई ठाई उदंड दावे मनुष्य मात्र तितुके झोंबे चहूकडे उदंड लांबे परमार्थ बुद्धी श्रीराम। उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले श्रीराम। ऐसे कैवाड उदंड जाणे तेणे लोक होती शहाणे जेथे तेथे प्रत्यये बाणे प्राणीमात्रासी श्रीराम। ऐशी कीर्ती करून जावे तरीच संसारासे यावे दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्यापलक्षण नाम समास दुसरा श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक 15 समास 3 श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण। श्रीराम मुळापासून सैरावैरा अवघा पंचीकरण प्रसारा त्यात साक्षत्वाचा दौरा तोही तत्वरूप श्रीराम। दुरस्त्या दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा याचा विचार समजा अंतर्यामी श्रीराम। देह मात्र अस्थिमांशाचे तैसेच जाणावे नृपतीचे मुळापासून सृष्टीचे तत्वरूप श्रीराम। रायाचे सत्तेने चालते परंतु अवघी पंचभूते मुळी अधिक जाणिवेचे ते अधिष्ठान आहे श्रीराम। विवेके बहुत पैसावले म्हणून अवतारी बोलिले मनु चक्रवर्ती झाले येणेची न्याये श्रीराम। जेथे उदंड जाणीव तेची तुतुके सदैव थोडे जाणीवेने निर्देव होती लोक श्रीराम। व्याप आटोप करीती धके चपेटे सोसिती तेणे प्राणी सदैव होती देखत देखता श्रीराम। ऐसे हे आता वर्तते मूर्ख लोकास कळे नाते विवेकी मनुष्य समजते सकळ काही श्रीराम। थोर लहान बुधीपाशी सकट कळेना लोकासी आधी उपजले त्यासी थोर म्हणती श्रीराम। वये धाकुटा नृपती वृद्ध तयास नमस्कार करीती विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे श्रीराम। सामान्य लोकांचे ज्ञान तो अवघाच अनुमान दीक्षा दंडकाचे लक्षण येणेची पाडे श्रीराम। नवे कोणास म्हणावे सामान्यास काये ठावे कोण कोणास म्हणावे किती म्हणोनी श्रीराम। धाकुटा भाग्यास चढला तरी तुच्छ करीती तयाला या कारणे सलगीच्या लोकाला दुरी धरावे श्रीराम। नेमस्त कळेना वचन नेमस्त नये राजकारण उगेची धरिती थोरपण मूर्खपण श्रीराम। नेमस्त काहीच कळेना नेमस्त कोणीच मानीना आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे श्रीराम। वडिला वडिलपण नाही धाकुट्या धाकुटपण नाही ऐसे बोलती त्यासनाही शहाणपण श्रीराम गुणे विण वडीलपण हे तो आवघेच अप्रमाण त्याची प्रचित प्रमाण थोरपणी श्रीराम तथापि वडिलास मानावे वडिले वडील पर जाणावे नेणतापुढे कष्टावे थोरपणी श्रीराम तस्मात वडील अंतरात्मा जेथे चेतला तेथे महिमा हे तो प्रकटचे आहे आम्हा शब्द नाही श्रीराम या कारणे कोणी येके शहाणपण शिकावे विवेके विवेक न शिकता तुके तुटोन जाती श्रीराम तुक तुटले म्हणजे गेले जन्मा येऊन काये केले बळेची सांदी सगातले आपणाशी श्रीराम सकट बाये का शिव्या देती सांदीस पडिला ऐसे म्हणती मूर्खपणाची प्राप्ती ढाकून आली श्रीराम ऐसे कोणी एके न करावे सर्व सार्थकची करावे कळेना तरी विवरावे ग्रंथांतरी श्रीराम शहाण्यास कोणीतरी बाहाती मूर्खास लोक दवडून देती जीवास आवडे संपत्ती तरी शहाणे व्हावे श्रीराम आहो या शहाणपणा कारणे बहुतांसे कष्ट करणे परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम श्रीराम जो बहुतास मानला तो जाणावा शहाणा झाला जनी शहाण्या मनुष्याला काय उणे श्रीराम आपले हित न करी लौकिकी तो जाणावा आत्मघातकी या मूर्खा एवढा पातकी आणिक नाही श्रीराम आपण संसारी कष्टतो लोकांकरवी रागे जोन घेतो जनामध्ये शहाणा तो ऐसे न करी श्रीराम साधका शिकविले स्वभावे मानेल तरी सुखे घ्यावे माने ना तरी सांडावे एकीकडे श्रीराम तुम्ही श्रोते परमदक्ष अलक्ष्यास लाविता लक्ष हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणतसा श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास तिसरा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक 15 समास 4 शाश्वत ब्रह्म निरूपण श्रीराम पृथ्वी पासून जाली झाडे झाडापासून होती लाकडे लाकडे भस्मोन पुढे पृथ्वीच होये श्रीराम पृथ्वीपासून वेल होती नाना जिनस फापावती वाळोन कुजोन मागुती पृथ्वीच होये श्रीराम नाना धान्यांची नाना अन्ने मनुष्ये करीती भोजने नाना विष्ठा नाना वमने पृथ्वीच होये श्रीराम नाना पक्षादिकी भक्षिले तरी पुढे तैसेची जाले वाळोन भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी श्रीराम मनुष्ये मरताच एका क्रिमी भस्म का मृत्तिका ऐशा काया पडती अनेका पुढे पृथ्वी श्रीराम नाना तृणे पदार्थ कुजती पुढे त्याची होये माती नाना किडे मरोन जाती पुढे पृथ्वी श्रीराम पदार्थ दाटले अपार किती सांगावा विस्तार पृथ्वी वाचून थार कोणास आहे श्रीराम झाड पाले आणि तृण पशु भक्षिता होते सेण खात मूत भस्म मिळोन पुन्हा पृथ्वी श्रीराम उत्पत्ती स्थिती संहाराते ते पृथ्वीस मिळोन जाते जितुके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी श्रीराम नाना बीजांची आरासी विरढोन लागती गगनाशी पुढे शेवटी पृथ्वीशी मिळोन जाती श्रीराम लोक नाना धातू परिती बहुता दिवसा होये माती सुवर्ण पाषाणाची गती तैसीच आहे श्रीराम मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होती पाषाण महा अग्निसंगे भस्मोन पृथ्वीच होये श्रीराम। सुवर्णाचे जर होते जर शेवटी कुजोन जाते, रस होऊन वितुळते पृथा पृथ्वी श्रीराम। पृथ्वी पासून धातू निपजती, अग्निसंगे रस होती, तया रसाची होये जगती कठीण रूपे श्रीराम। नाना जळाशी गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे, दिवसे दिवस जळ आटे पुढे पृथ्वी श्रीराम। पत्रे पुष्पे फळे येती, नाना जीव खाऊन जाती, ते जीव मरता जगती नेमस्त होये श्रीराम। जितुका काही जाला आकार, तितुक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र शेवट पृथ्वी श्रीराम। हे किती म्हणून सांगावे, विवेके अवघेच जाणावे, खांदणी भाजणीचे समजावे मूळ तैसे श्रीराम। आप आळोन पृथ्वी झाली, पुन्हा आपीच विराली, अग्नियोगे भस्म झाली म्हणून या श्रीराम। आप झाले तेजापासुनी, पुढे तेजे घेतले सोखुनी, ते तेज झाले वायोचेनी, पुढे वायो झडपी श्रीराम। वायो गगनी निर्माण झाला, पुढे गगनीच विराला, ऐसे खांदणी भांजणीला बरे पाहा श्रीराम। जे जे जेथे निर्माण होते, तेथे तेथे लया जाते, येणे रीती पंचभूते नाश पावती श्रीराम। भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा मागुते निमाले, पुढे शाश्वत उरले परब्रह्म ते श्रीराम। ते परब्रह्म जो कळेना, तो जन्म मृत्य चुकेना, चत्वार खाणी जीवनाना होणे घडे श्रीराम। जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळाशी नाही मूळ बरे पाहा श्रीराम। पूर्व पक्ष म्हणजे जाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचले परब्रह्मते श्रीराम। हे प्रचितीने जाणावे, विचारे खुणेसी बाणावे, विचारे विणसिणावे तेची मूर्खपणे श्रीराम। ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म कैसे त्याला, उगाच करितो गलबला मायेमध्ये श्रीराम। माया निशेष नाशली, पुढे स्थिती कैसी उरली, विचक्षणे विवरिली पाहिजे स्वये श्रीराम। निशेष मायेचे निरशन होता आत्मनिवेदन, वाच्यांश नाही विज्ञान कैसे जाणावे श्रीराम। लोकांचे बोली जो लागला, तो अनुमानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पाहावे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्म निरूपण नाम समास चौथा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक पंधरावा, समास पाचवा, चंचळ लक्षण। श्रीराम दोघा ऐसी तीन चालती, अगुणी अष्टधा प्रकृती, अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसी श्रीराम। पणतोंडे भक्षितो पणजा, मूल बापास मारी वोजा, चुकार्या गेला राजा चौघा जणांचा श्रीराम। देव देवाळामध्ये लपाला, देऊळ पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये जाला त्याला ऐसेच आहे श्रीराम। दोन्ही नामे एकास पडिली, लोकी नेमस्त कल्पिली, विवेके प्रत्यये पाहिली तो एकच नाम श्रीराम। नाही पुरुष ना वनिता, लोकी कल्पिले तत्वता, त्याचा बरा शोध घेता काहीच नाही श्रीराम। स्त्री नदी पुरुष खळाळ, ऐसे बोलती सकळ, विचार पाहता निवळ देह नाही श्रीराम। आपण आपणास कळेना, पाहो जाता आकळेना, काशास काहीच मिळेना उदंडपणे श्रीराम। एकलाची उदंड झाला, उदंडची एकला पडिला, आपणाशी आपला गलबला सोसवेना श्रीराम। एक असोन फुटी पडिली, फुटी असोन स्थिती एकली, विचित्र कळा पैसावली प्राणिमात्री श्रीराम। वल्लीमध्ये जळचंचरे कोरडेपणे हे वावरे, बोले वाचून नथिरे काही केल्या श्रीराम। झाडांमध्ये केली आळी, झाडे धावती निराळी, कित्येक झाडे अंतराळी उडून जाती श्रीराम। भूमी पासून वेगळी झाली, परी ते नाहीत वाळली, निराळीच बळावली जेथ तेथे श्रीराम। देवाकरिता चालती झाडे, देव नसता होती लाकडे, नीटची आहे कुवाडे सर्वथानवे श्रीराम। झाडापासून झाडे होती तेही अंतरिक्ष जाती, मुळाने भेदली जगती कदापि नाही श्रीराम। झाडास झाडे खत खात पाणी, घालून पाळली प्रतिदिनी, बोलकी झाडे शब्दमथनी विचार घेती श्रीराम। होणार तितुके आधीच झाले, मग कल्प कल्पून बोलिले, जाणते आधी समजले सकळ काही श्रीराम। समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना, प्रत्यये विण अनुमानेना सकळ काही श्रीराम। सर्वत्रांसा वडील कोण, हेची पाहावे ओळखण, भेटे आपणास आपण जगदांतरे श्रीराम। अंतरनिष्ठांची उंच कोटी, बाहेर मुद्र्याची संगती खोटी, मूर्ख काय समजेल गोष्टी शहाणे जाणती श्रीराम। अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नवाजी, अंतरे न राखता भाजी मिळणार नाही श्रीराम। ऐसे वर्तते प्रत्यक्ष, अलक्षी लावावे लक्ष, दक्षास भेटता दक्ष समाधान होते श्रीराम। मनास मिळता मन, पाहून येते निरंजन, चंचळ चक्र उलंघून पैलाड जाते श्रीराम। एकदा जाऊन पाहून आले, मग ते सन्निध देखिले, चर्मचक्षी लक्षिले नवचेकदा श्रीराम। नाना शरीरी चंचळ, अखंड करी चळवळ, परब्रह्मते निश्चळ सर्वाठाये श्रीराम। चंचळ धावे एकीकडे, वोस पडे दुसरेकडे, चंचळ पुरे सर्वांकडे हेतो घडेना श्रीराम। चंचळ चंचळास पुरेना, आवघे चंचळ विवरेना, निश्चळ अपार अनुमाना कैसे येते श्रीराम। गगने चालिली हवावी, कैसी पावेल पार पदवी, जाता मध्येच विजावी हा स्वभाव चितीचा श्रीराम। मनोधर्म एकदेशी, कैसा आकळील वस्तूसी, निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म म्हणे श्रीराम। नाही सारासार विचार, तेथे अवघा अंधकार, खरे सांडून खोटे पोर नेणते घेते श्रीराम। ब्रह्मांडाचे महाकारण, तेथून हे पंचीकरण, महावाक्याचे विवरण वेगळे असे श्रीराम। महत्तत्व महद्भूत, तोचे जाणावा भगवंत, उपासना हे समाप्त ते येथून झाले श्रीराम। कर्म उपासना आणि ज्ञान, त्रिकांड वेद हे प्रमाण, ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, चंचळ लक्षण निरूपण नाम समास पाचवा, श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ।